पुसू नको ग सखे मला तू कविता स्फुरते कशी ठाऊक नाही मला परीजण रंभा की उर्वशी नाचत मुरडत अलगद येती स्वरलोकीच्या पर्या कुंद बोली जाई जुईच्या कळ्या जणू साजिर्या पुसू नको ग सखे मला तू कविता की ही फुले ठाऊक नाही मला परीजण झोपाळा खाजुले पहाट समयी पारी जात हा मंद मंद साडुले गोजिरवाण्या गोविंदाची दुडदुडती पाऊले पुसू नको ग सखे मला तू कविता की आरती ठाऊक नाही मला परीजण समयीच्या या ज्योती वेणुधरी हा सखे श्रीहरी नाजुक साजुक ओठावरती बासरी तुनी घन निळाच्या सूरजणू उमलती।